चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
मराठवाड्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। एकीकडे पश्चिम महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। संपूर्ण जनजीवन पुरामुळे विस्कळीत झालं होतं। तर दुसरीकडे मराठवाड्याला दुष्काळानं वेढलं आहे। अनेक ठिकाणी पिकं वाहून गेल्यानं शेतकरी व्यथित झाला आहे, तर मराठवाड्यात पिकांना पाणीच न मिळाल्यानं पिकं करपून गेली आहेत। यामुळे शेतकरी चिंतेत आहे। औरंगाबाद, जालना, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे। मराठवाडा पुन्हा एकदा दुष्काळाच्या सावटाखाली जाण्याचं चित्र दिसत आहे। पावसाळ्याचे 2 महिने आता उलटूनही गेले आहेत, पण मराठवाड्यात पाऊस झालेला नाही। आत्तापर्यंत केवळ 316 मिलीमीटर पाऊस झाला आहे। अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 60.3% असलेला पाऊस वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ 40.7% आहे। ऑगस्ट महिन्यात ही अवस्था आहे। जुलै महिन्यात औरंगाबाद, जालना, नांदेड तसंच हिंगोलीच्या काही भागामध्ये झालेल्या पावसामुळे चित्र बदललं होतं, पण बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी जिल्ह्यावर असलेला पावसाचा रुसवा अद्याप कायम आहे। मराठवाड्यात पावसाची सरासरी 799 मिलीमीटर आहे, पण अजूनही पाऊस न पडल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे। पूर किंवा दुष्काळ दोन्हीही संकटाचा पहिला परिणाम हा शेतीवर अधिक प्रमाणात होत असतो, ज्याची झळ शेतकऱ्याला बसते। शेतीला आवश्यक असणाऱ्या पाण्याची सोय करणं आवश्यक आहे। त्यादृष्टीनं मराठवाड्यातील सर्वात मोठा जायकवाडी प्रकल्प ऊर्ध्व भागातील पावसामुळे तुडुंब भरला असला तरी विभागातील लघु आणि मध्यम प्रकल्प मात्र कोरडे आहेत। जायकवाडी धरणामध्येही मुबलक पाणी आहे। धरणावर अवलंबून असलेली गावं शहरांची अडचण नाही, मात्र उस्मानाबाद आणि लातूर शहरांना येणाऱ्या काळात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। औरंगाबाद आणि जालना तसंच नांदेडमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सातत्यानं पाऊस झाला, त्यामुळं या भागातील पिकांना जीवदान मिळालं। मात्र बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अत्यल्प पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत। यंदा पाण्याच्या सर्वाधिक दुष्काळाला सामोरं गेलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात आत्तापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 75%, तर जालना जिल्ह्यात 61.98% इतका पाऊस पडला आहे। नांदेड जिल्ह्यातही 75.57% पाऊस झाल्याची नोंद आहे। अपेक्षित सरासरीच्या तुलनेत बीड जिल्ह्यात अद्याप निम्माही पाऊस झालेला नाही। जिल्ह्यात केवळ 44.54 असा सर्वात कमी पाऊस झालेला असून उस्मानाबाद जिल्ह्यातही केवळ 56.36% पाऊस झाल्यानं चिंता वाढल्या आहेत। बीड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस झाला असून इथं पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण आहे। जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 776 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे। जिल्ह्यातील गेवराई, शिरूर, कासार, वडवणी, माजलगाव, केज, धारूर, परडी या तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही। लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, चाकूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, भूम, परंडा, हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि सेनगाव तसंच परभणी जिल्ह्यातील सेलू या तालुक्यात अपेक्षित पावसाच्या तुलनेत निम्माही पाऊस झालेला नाही। मराठवाड्यातील आत्तापर्यंतचा पाऊस। औरंगाबाद जिल्हा 75.0, वार्षिक टक्केवारी 48.79, जालना जिल्हा 61.98, वार्षिक टक्केवारी 40.58, परभणी जिल्हा 56.45, वार्षिक टक्केवारी 37.3, हिंगोली 60.48, वार्षिक टक्केवारी 43.21, नांदेड जिल्हा 75.57, वार्षिक टक्केवारी 51.8, बीड जिल्हा 44.54, वार्षिक टक्केवारी 27.1, लातूर 60.60, वार्षिक टक्केवारी 37.57, उस्मानाबाद 56.36, वार्षिक टक्केवारी 35.63, एकूण पडलेला पाऊस 36.3% आणि वार्षिक टक्केवारी 40.57%।